बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांमध्ये हिम्मत धाडस निर्माण करायला पाहिजे. बालकांना हेल्पलाईन नंबर माहिती असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण बालकांना सशक्त बनवू शकतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.